आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. नोव्हेंबराच्या निमाणे मेरेन अर्थसंकल्पांतल्या निधीचो 54% वापर जाला जाल्यार उरिल्ल्या निधीचो उपेग 31 मार्च मेरेन जातलो. अर्थसंकल्पावरवीं प्रस्तावे जी कामां घेतल्या तांकां 95% निधीचो उपेग जातलो अशी माहिती मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिल्या. परवरी मंत्रालयान अर्थसंकल्पीय आश्वासना उपरांत हातान घेतिल्ले प्रकल्प तशेंच हेर कामां आनी तांचे खातीर निधीचो उपेग हांचो नियाळ घेवपाक काल मुखेलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाला वित्त खातें तशेंच वेगवेगळ्या खाते प्रमुखांची बसका जाली. जे प्रकल्प पुराय करपाचे आश्वासन सरकारान दिल्ले ताचेर काम सुरू जालां अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. जाल्यार हे फावट GST कपातीचो परिणाम येणावळीचेर जाला अशें मुखेलमंत्री तशेंच वित्त मंत्री ह्या नात्यान दोतोर प्रमोद सावंत हांणी मान्य केला.
बजेट एश्युरंस आणि बजेट इम्प्लिमेंटेशन या दोन्ही गजालीचेर मिटींग्स घेतलेल्यो. बजेट एश्युरंसीस जे आहा पळय न्ही, टील द नोव्हेंबर एंडींग पर्यंत रिव्ह्यू आशिल्लो. 54% बजेट जे आसा पळय ते आम्ही युटिलायज केलं आनी ज्या स्पिडीत आम्ही आसा त्या प्रमाणे 95% बजेट जो आहा पळय वो कंप्लीट जातलो टील द 31st of March आम्ही म्हणटा त्या प्रमाणे. सेकंड थिंग, वेरियस प्रोजेक्ट्स जे आसता पळय न्ही, दे आर शिफ्टिंग ऑलवेज फ्रॉम द दीस इयर टू द नेक्स्ट इयर ऑल्सो. हा प्रोजेक्ट जो आसा तो ह्या वर्सा पुराय जाता. सो त्याच धर्तीचेर ऑल द प्रोजेक्ट्स आर इन लायन आसा. सेकंड म्हणजे बजेट एश्युरंसीस विच एवर दे गिवन बाय द डिपार्टमेंट, ती बजेट एश्युरंसीस परत एकदा रिवायज करून सगळी बजेट एश्युरंसीस फुलस्टीन जावची, ताज्या खातीरूय बी कंप्लीटली रिवायज. म्हणजे ज्या स्पिडीत GST रेव्हन्यू कलेक्शन्स वाडपाक जाय आशिल्ले इन द मंथ ऑफ डिसेंबर, तसे तर जावं ना. देट इज लिटल बीट ताजो थोडो थो इफेक्ट आहा.
आतां मेरेन 12 खणीज ब्लॉकांची पावणी जाल्या, तातले 5 पयलींच कार्यरत आसा आनी 4 बेगीन सुरू जावपाचे आसा. फुडल्या म्हयन्यान आनीक 6 ब्लॉकांची पावणी जातली. खासगी जमनीचे डंप उखलपाक 5 कंपनींक संमती दिल्या आनी सरकाराच्या धोरणांतल्यान डंप लिलाव ह्या म्हयन्यान सुरू जातले अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल परवरी मंत्रालयान खण वेवसाया विशीं जाल्ल्या बसके उपरांत दिल्या.
मायनिंगेचेर एंटायर मिटींग जाली, तातूंत आमी 12 ब्लॉक आतां पर्यंत ऑक्शन केल्या, भितरले 5 ब्लॉक ऑलरेडी स्टार्ट जाले, 4 ब्लॉक स्टार्ट जावपाच्या वाटेर आसा ते जातले, उरलेले 6 ब्लॉक आमी फुडल्या म्हयन्यान ऑक्शन करता. रिगार्डींग द डंप पॉलिसीच्या बाबतींत आमी ऑलरेडी प्रायवेट डंप पॉलिसी जी आसा पळय न्ही, हे तांकां 4 जाणांक ऑलरेडी आमी लिमिनरी लेटर्स दिल्या सो डॅट दे कॅन स्टार्ट देयर डंप एक्टिविटी.
वाठारांत आशिल्ल्या उद्देगीक वसणुके लागसार आशिल्ले 2 बेकायदेशीर भंगार अड्डे काल पंचायतीन मोडले. ह्या वाठारांत सुमार 40 भंगार अड्डे आनी हेर बेकायदेशीर बांदकामां आसात आनी ह्या खंयच्याच बांदकामा खातीर पंचायतीन परवानगी दिवं ना अशी माहिती थळावे सरपंच जॉयस जायस हांणी दिली. थॉमस स्टिव्हन्स कोंकणी केंद्र आनी इथरनेट एक्सप्रेस फाउंडेशन ह्या संस्थांच्या जोड पालवान सुरू केल्ल्या लेट्स ऑनर अ हिरो ह्या कार्यावळी खाला ज्येष्ठ लोकसंस्कृती संशोधक आनी पद्मश्री दिवन भारत सरकारान गौरव केल्ले विनायक खेडेकार हांचो गौरव सुवाळो बुधवारा 7 जानेवारीक सांजवेळा 5 वरांचेर थारायला. ही कार्यावळ थॉमस स्टिव्हन्स कोंकणी केंद्राच्या सभागारांत जातली आनी ती सगळ्यां खातीर उक्ती आसतली. बुलबुल बाल चित्रपट महोत्सवाच्या आयोजनाचो एक वांटो 5 जानेवारीक शाळांचे मुखेली शिक्षक आनी पालकां खातीर खासा कर्टन रेजर कार्यावळ आयोजीत केल्या. मडगांवां रविंद्र भवनांत सकाळी 9 वरांचेर जावपी औपचारीक कार्यावळी उपरांत तान वेवस्थापन ह्या विशयाचे डॉ अरविंद मुनी हांचे व्याख्यान आसतले. बुलबुल बाल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अंदूची 3री आवृत्ती माहिती आनी प्रसिद्धी खातें हो चित्रपट महोत्सव घडोवन हाडटा. ह्या महोत्सवाच्या उक्तावणाचो एक वांटो ही कर्टन रेजर कार्यावळ घडोवन हाडल्या. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण काल पणजेन चडांत चड तापमान 30.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर उण्यांत उणें तापमान 20.4 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जालां. पणजे जिमखाना मेंबर्स लिगाच्या PGMLच्या 5व्या आवृत्तीची भव्य सुरवात आज 3 जानेवारीक पणजे जिमखानाच्या बांदोडकर क्रिकेट मैदानाचेर जातली. सकाळी 8:30 वरांचेर उक्तावण सुवाळो जातलो. ते उपरांत पयली मॅच डेम्पो चॅलेंजर्स आनी मानस मॅवरिक्स हांचे मदीं जातली. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 7 वरांक.